यशया अध्याय 25. हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन. मी तुझी स्तुती करीन, कारण तू अद्भुत कृत्ये केली आहेस. जे संकल्प तू पूर्वीच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस. कारण तू शत्रूंच्या नगराला ढीक केले आहेस, तटबंदीच्या नगराला ओसाडी असे केले आहेस, आणि परक्यांचे महाल असे ते नगर राहिले नाही. याकरता सामर्थ्यवान लोक तुझे गौरव करतील व निर्दय राष्ट्रे तुला भीतील. कारण तू गोरगरिबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षण असा आहेस. जेव्हा निर्दयींचा फटका भिंतीला लागणाऱ्या वादळासारखा असतो, तेव्हा तू उन्हाच्या तापात त्यांची सावली व संकटाच्या वादळात त्यांचा निवारा असा आहेस. उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे ते निर्दय शत्रू आहेत, यांच्या गर्जना शांत करशील. तेव्हा या सियोन डोंगरावर म्हणजेच यरुश्लेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकास मेजवानी, तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील, मांसांचे मज्जम सहित तुकडे असतील, तसेच चवदार द्राक्षमध देण्यात येईल, ते सर्व खाऊन पिऊन तृप्त होतील. त्यावेळी पापाचे मेघपटल व मृत्यूछायाचे सावट तो या डोंगरावरून लोकांपासून दूर करील व त्यांना मोकळे करील. तो मरणाला कायमचे नाहीसे करील. परमेश्वर सर्वांच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकील. देशातील त्यांच्या लोकांवरील सर्व अन्याय अपमान दूर करील. परमेश्वर देव हे बोललं आहे, हे तो करीलच. सर्व लोक त्या दिवशी म्हणतील व घोषणा देऊन सांगतील, पहा, हा आमचा देव आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे, त्याची आम्ही वाट पाहतो, कारण तोच आमचे तारण करणारा आहे. हा आमचा परमेश्वर आहे, आम्ही सर्व आनंदी आहो, कारण त्याच्याकडून आम्हाला तारण प्राप्ती होईल. कारण परमेश्वराचा हात यरुश्लेमेला आशीर्वाद देण्यासाठी सियोन पर्वतावरून उचलला जाईल व त्याचे आशीर्वाद सदैव यरुश्लेमेतील लोकांबरोबर राहतील. पण मॉब गवताप्रमाणे पायाखाली तुडविल जाईल व फेकल्या जाईल. पाण्यात पोहणारा पोहण्यासाठी हातांनी पाणी सारतो, तसेच देव त्यांना दूर सारील व त्यांचा सर्व अभिमान, गर्व व सर्व दुराचार यांचा नाश करून त्यांचा शेवट करील. मॉबांची उंच तटबंदी व सुरक्षित ठिकाणे नष्ट करील.